आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागावरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. भारताचे परकीय देशांचेर अवलंबित्व हे ताच्या सगळ्यांत व्हडल्या दुस्मानापैकी एक आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. फुडल्या वर्सा मार्च मेरेन देशांतल्या दाव्या विचारसरणीचो अतिरेक पुरायपणान संपुश्टांत येतलो अशें केंद्रीय घर मंत्री अमित शाह हांणी सांगलां. नव्या H-1B व्हिजा धोरणा संदर्भात अमेरिकेन महत्वाचे स्पष्टीकरण जारी केला. हे $1,00,000 शुल्क फक्त नव्या अर्जदारांक लागू जातले आणि एक वेळ फारीकणी आसतली असे म्हणा. दुबईत आज आशिया कप T20 क्रिकेटच्या सुपर फोराच्या दुसऱ्या मॅचीन भारत पाकिस्तान आड खेळतलो. चीन मास्टर्स बॅडमिंटन सर्तीन आज दादल्यांच्या दोट्टी गटाच्या फायनलीन सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी ही भारतीय जोडी खेळतली. आता पुराय खबरो. भारताचे परकीय देशांचेर अवलंबित्व हे ताच्या सगळ्यांत व्हडल्या दुस्मानापैकी एक आसा असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. 2047 मेरेन विकसित भारताचे सपन साकार करपा खातीर देश एक आत्मनिर्भर राष्ट्र संसारा मुखार उभो रावपाचो वेळ आयला असे ताणी सांगले. प्रधानमंत्री काल भावनगरांत समुद्र से समृद्धी कार्यावळींत उलयताले. भारताक सागरी महाशक्त करपाच्या आपल्या सरकाराच्या दृष्टीकोनाविषयी सांगतना प्रधानमंत्री मोदी हांणी म्हळे, 2047 मेरेन संसारीक सागरी वेपारांत आपलो वांटो टिप्पट करपाचो देशाचो हेत आसा. संसारीक शांतताय स्थिरताय आनी समृद्धी खातीर संसारांतलो सगळ्यांत चड लोकसंख्या आशिल्लो देश आत्मनिर्भर जावंक जाय अशें ताणी मुखार म्हळे. 100 समस्यांचेर एकूच उपाय आसा आत्मनिर्भर भारताचे निर्माण असे ताणी सांगले. हे ध्येय साध्य करपा खातीर देशाक आव्हानाक तोंड दिवचे पडटले, परकी देशांचेर आदारून रावप उणे करचे पडटले आनी खरी आत्मनिर्भरताय दाखोवची पडटली.
भारत आज विश्व बंधु की भावना से आगे बढ़ रहा है. दूसरे देशों पर हमारी निर्भरता, यही हमारा सबसे बड़ा दुश्मन है और हमें मिलकर भारत के इस दुश्मन को, निर्भरता वाले दुश्मन को हराना ही होगा. दुनिया की सबसे बड़ी आबादी वाले देश को आत्मनिर्भर बनना ही होगा.
या वेळार प्रधानमंत्र्यांनी 32,000 कोटी रुपया मायज मोलाच्या जायत्या प्रकल्पांचे उक्तावण केले आणि बुनयाद घाली. मोदी हांणी मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनलाचे उक्तावण केले. फुडल्या वर्सा मार्च मेरेन देशांतल्या दाव्या विचारसरणीचो अतिरेक पुरायपणान संपुश्टांत येतलो असे केंद्रीय घर मंत्री अमित शाह हांणी सांगला. खासगी चॅनलाक दिल्ल्या मुलाखतीन शाह हांणी सांगले, सरकाराच्या यत्नांक लागून फाटल्या दशकांत ईशान्य आनी दाव्या विचारसरणीच्या अतिरेकी प्रभावित वाठारासयत 3 मुखेल हॉटस्पॉट वाठारांनी हिंसाचाराच्यो घडणुको 75% उण्यो जाल्यात. नरेंद्र मोदी सरकारच्या कामगिरीचो उल्लेख करताना घर मंत्र्यांनी सांगले, 11 वर्सां परस उण्या काळांत सरकारान सुमार 60 कोटी लोकांक घरां, वीज, शौचालय, पिवपाचे उदक आनी 5,00,000 रुपयांचो भलायकी विमो दिला. माल आनी सेवा कर म्हणजे GST स्लॅबान नागरिकांच्या फायद्या खातीर सुदारणा केल्या असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांणी सांगले. त्यो काल तुतीकोरीनच्या कोविलपट्टीन फस्का आणि फोक उत्पादक संघटनांच्या शताब्दी सुवाळ्यात उलयताल्यो. सरकार 2047 मेरेन भारताची उदरगत करपाचो दीर्घकालीन ध्येय धरून वावुरता असे ताणी सांगले. सोमारासावन लोकांक दिलासो मेळटलो असे सीतारामन हांणी म्हळे. 375 वस्तूंचे GST दर उणे केल्ल्यान लोकांक सण मनोवपाक मदत जातली असे ताणी सांगले. नव्या H-1B व्हिसा धोरणा संदर्भात अमेरिकेन महत्वाचे स्पष्टीकरण जारी केला. या धोरणाक लागून तंत्रगिन्यान उद्देगान गोंधळ आणि हुस्को निर्माण झाला. स्पष्टीकरणान म्हणा की हे $1,00,000 शुल्क फक्त नव्या अर्जदारांक लागू जातले आणि एक वेळ फारीकणी आसतली. आज नवे धोरण लागू जावपाच्या काय वरां आदी व्हाईट हाऊसाची प्रेस सचिव कॅरोलीन लिव्हिट हांणी काल स्पष्टीकरण जारी केले. पयलीच H-1B व्हिसा आशिल्ल्यान सध्या देशाच्या भायर आशिल्ल्याकडे परतून प्रवेश मेळोवपा खातीर $1,00,000 शुल्क घेवचे ना असे लिव्हिट हांणी आपल्या पोस्टान सांगले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी वयल्यान आयकतात.
22 सितंबर नवरात्री के पहले दिन से मातृशक्ती के लिए उपहार पनीर, शैम्पू, साबुन, टूथपेस्ट, हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री GST दौर में लगता था 27% तक टैक्स, वो अब केवल 5%.
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी.
कम टैक्स, ज्यादा बचत. नेक्स्ट जेन GST.
केंद्रीय वाणिज्य उद्देग मंत्री पियुष गोयल सोमारा शिष्टमंडळा बरोबर अमेरिकेक भेट दितले. मंत्रालयान एका निवेदनान म्हळा की परस्पर फायदेशीर व्यापार करार बेगिनात बेगीन पुराय करपा खातीर चर्चा मुखार व्हरपाची शिष्टमंडळाची येवजण आसा. 16 सप्टेंबराक अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधींच्या कार्यालयातल्या अधिकाऱ्यांच्या पंगडाच्या भारत भेटी वेळार व्यापार कराराच्या वेगवेगळ्या पैलू विशीं सकारात्मक चर्चा झाली आणि या संबंधी यत्न चढ करपाचे थारायला असे मंत्रालयान सांगले. फुडल्या पिळगेंतल्या जीएसटी सुधारणांचो एक भाग म्हणून गिरायक वेव्हार खात्यान राष्ट्रीय गिरायक हेल्पलायनीचेर जीएसटी कागाळी निवारण सुविधा सुरू केल्या. सोमार सावन लागू जावपी सुधारित जीएसटी दर आणि सूट चालीक लायल्या उपरांत एकीकृत तक्रार निवारण यंत्रणा इनग्रॅम पोर्टलाचेर गिरायक कागाळींचं निराकरण सुरू केला असे गिरायक व्यवहार अन्न आणि भौशिक वितरण मंत्रालयान सांगला. या श्रेणीत ऑटोमोबाईल बँकिंग गिरायक उपयोगी वस्तू ई कॉमर्स एफएमसीजी आणि हेर प्रमुख उपश्रेणींचा आसपाव असा जे जीएसटी संबंधित कागाळी नोंद जातल्यो. आता गिरायकांक टोल फ्री क्रमांक 1915 वा इनग्राम पोर्टला वरवीं 17 भाषांनी आपल्यो कागाळी नोंद करपाक मेळटात असे मंत्रालयान सांगला. अहमदाबाद मुंबय बुलेट ट्रेनाचो पहिलो खंड 2027 मेरेन सुरू जातलो असे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगला. नवी मुंबईत घणसोलीन शिलफाटा बोगडे पुराय झाले उपरांत प्रसार माध्यमाकडे उलयतना वैष्णव हांणी बोगड्यांचे बांधकाम बुलेट ट्रेन प्रकल्पा खातीर महत्वाचे आशिल्ल्याचे सांगले.
मुंबई अहमदाबाद प्रोजेक्ट में 320 किलोमीटर का ब्रिज का पोर्शन कंप्लीट हो गया है. इस प्रोजेक्ट के बनने से मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन में माननीय प्रधानमंत्री जी का जो संकल्प है उससे मुंबई से अहमदाबाद की यात्रा हम सब के लिए कंफर्टेबल 2 घंटे 7 मिनट की यात्रा हो जाएगी.
नामनेचो अभिनेतो दिग्दर्शक आणि निर्मातो मोहनलाल हांकां 2023 वर्सा खातीरचो प्रतिष्ठीत दादासाहेब फाल्के पुरस्कार फावो जाला. सोशल मिडिया पोस्टा वरवीं माहिती आणि प्रसारण मंत्रालयान माहिती दिल्या की दादासाहेब फाल्के पुरस्कार निवड समितीच्या शिफारसी प्रमाण सरकारान भारतीय सिनेमातल्या त्यांच्या उत्कृष्ट योगदाना खातीर मल्याळम अभिनेत्याक हो पुरस्कार दिवपाचो निर्णय घेतला. भारतीय हवामान खात्यान आज तेलंगणा अंदमान आणि निकोबार जुव्यांचेर आणि देशाच्या ईशान्य वाठारांनी उटंगराचा पाऊस पडपाचा अदमास उक्तायला. तसेच फुडले 3-4 दिवस आंध्र प्रदेश कर्नाटका झारखंड ओडिसा तेलंगणा अस्तंत बंगाल सिक्कीम आणि अंदमान आणि निकोबार जुव्यांचेर गडगड आणि जोगला मारून आणि नेटान वारे मारपाची खूप शक्यता आशिल्ल्याचे हवामान खात्यान सांगला. बायलांच्या क्रिकेटान काल राती नवी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमाचे झाल्या तिसऱ्या निमाणे वन डे मॅचीन ऑस्ट्रेलियन भारताक 43 धावण्यांनी हरयलो. या जैताक लागून ऑस्ट्रेलिया ही माळ 2-8 अशी जिंकली. दुबईत आज आशिया कप T20 क्रिकेटच्या सुपर 4च्या दुसऱ्या मॅचीन भारत पाकिस्तान आड खेळटलो. ही मॅच भारतीय वेळाप्रमाण राती 8 वरांचेर सुरू जातली. सर्तींतली ही दोन्ही पंगडांमधली दुसरी मॅच आसतली. काल राती झाल्या सुपर 4च्या पहिल्या मॅचीन बांगलादेशान श्रीलंकेक 4 विकेटींनी हरयली. आज शेनझेनात चीन मास्टर्स बॅडमिंटन सर्तीत दादल्यांच्या दोट्टी गटाच्या फायनलीन सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी ही भारतीय जोडी दक्षिण कोरियाच्या किम वॉन हो आणि सिओ सँग हांची आड खेळली. काल उपांत्य फेरीत भारतीय जोडीन मलेशियाच्या आरोनचिया आणि सो वुई ईक हांका 21-17, 21-14 अशा सेटांनी हरयले. निमाणे परतून एक फावट काय मुखेल खबरो. भारताचे परकीय देशांचेर अवलंबित्व हे ताच्या सगळ्यांत व्हडल्या दुस्मानापैकी एक आसा असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळा. फुडल्या वर्सा मार्च मेरेन देशांतल्या दाव्या विचारसरणीचो अतिरेक पुरायपणान संपुश्टांत येतलो असे केंद्रीय घर मंत्री अमित शाह हांणी सांगला. नवे H-1B व्हिसा धोरणा संबंधी अमेरिकेन महत्वाचे स्पष्टीकरण जारी केला. हे $1,00,000 शुल्क फक्त नव्या अर्जदारांक लागू जातले आणि एक वेळ फारीकणी आसतली. दुबईत आज आशिया कप T20 क्रिकेटच्या सुपर 4च्या दुसऱ्या मॅचीन भारत पाकिस्तान आड खेळटलो. चीन मास्टर्स बॅडमिंटन सर्तीन आज दादल्यांच्या दोट्टी गटाच्या फायनलीन सात्विक साईराज रांकी रेड्डीन चिराग शेट्टी ही भारतीय जोडी खेळटली. इतल्या राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 6:30.